नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. यावेळी राज्यपालांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचं योगदान 13.5% असून देशात सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्यही महाराष्ट्रच आहे, असं राज्यपाल म्हणाले. उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं आखलेल्या विविध धोरणांची माहिती यावेळी राज्यपालांनी दिली. त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याच्या सूचना देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. मुंबईत वार्ताहर परिषदेत फडणवीस यांनी ही माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यात यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत 14 साखर कारखान्यांचं गाळप बंद झालं आहे, 21 कारखाने चालू आहेत. एकूण 35 साखर कारखान्यांमध्ये आतापर्यंत 1,55,00,000 टन ऊसाचं गाळप करून 1,31,00,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांचा सामना होणार आहे. मुंबईत आज संध्याकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 480 अंकांची वाढ झाली आणि तो 83,295 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 142 अंकांची वाढ नोंदवत 25,713 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.